लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी वैभव तत्ववादी, तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। आय वॉज डिप्रेस टू द कोअर फॉर द फर्स्ट 5 मंथ्स। मी बाबांना फोन केला, मला परत यायचं नागपूरला। बाबा म्हणे, अरे असं कसं तुला पुण्याला पाठवलं, कारण तिकडे करिअर करायचं होतं ना तुला, म्हणजे ॲक्टिंग तिकडे बरंच इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन्स होतात आणि तेव्हा नागपूरला तेवढं नव्हतं, आता बरंच आलं आहे। म्हटलं मला यायचंच आहे। वर्स्ट फेज ऑफ माय लाईफ होता तो, पहिले 5 महिने, आणि मला तसं लिटरली रडू, म्हणजे आपण म्हणतो ना की आता ते मुलं सांगत नाही की आम्ही रडतो वगैरे, पण माझ्या जेन्युइनली मला असं इतकं रडू यायचं की अरे यार मला नाही थांबायचं यार इकडे, आय वॉन्ट टू गो बॅक। त्यात कॉलेज आय टू हेट सी ओबी फॉर द फर्स्ट 5 मंथ्स। मला तर काहीच आवडायचं नाही सी ओबीतलं।
रॅगिंग वगैरे झाली तुझी?
रॅगिंग वगैरे पण काही नाही, ते मला म्हटलं ना होमसिक कत 12वी म्हणून मी म्हणतो मुलांना एकटं पाठवत जा आता, नाही तर अचानक जेव्हा तो जातो ना त्याला काही झेपतच नाही। ते झालं, पण नंतर मग जेव्हा कल्चरल ग्रुप भेटला, तिथले मित्र भेटले ना, त्याच्यानंतर मग मला ते ग्रॅज्युअली आवडायला लागलं। आणि फर्स्ट इयरच्या एंडपर्यंत जे फिरोदिया करंडक होतो मग मी पूर्ण रुल होतो।
मग त्यावेळेस तुझ्याकडे पॉकेट मनी किती असायचं? आणि त्यावेळेस ना मला असं वाटतं एक कॉलेज डेजमध्ये एक वेगळीच मजा असते की यार पार्टी भी करनी आहे तो भाई बहुत सेव कर करके जुगाड कर करके करनी पडते। तुझ्या कॉलेज डेजमधला एखादा रंगीतदार किस्सा तुला लक्षात आहे का? तू कोणाला प्रपोज केलंस आणि त्याच्यानंतर ती मरमर असतं ना की ते त्या काळात आर्चीजमध्ये गोष्टी मिळायच्या आणि बाबा तेच द्यायचं आहे वगैरे, असं काही केलंस का तू?
मला प्रेमपेक्षा ना माझे पैसे खाण्यावर खूप उडवायचो, कारण तिथे JM रोडवर कामत हॉटेल होतं जे आता बंद झालं, तिकडचं फ्रूट सॅलड, आई शपथ काय फ्रूट सॅलड होतं, मी फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम खायचो आणि तिकडे 2 खायचो, एवढं मोठं असायचं, तर सगळे वेटर ओळखायला लागले होते मला। आणि ते काहीतरी 150 रुपयाचं एक होतं आणि मी जवळच राहायचो, तर मित्र म्हणणारे वैभव 300 रुपये रोज खर्च कर रहा आणि माझ्या पॉकेटमध्ये 5000 रुपये बाबा द्यायचे, त्यातले 2500 भाड्यावर वगैरे निघून जायचे, सो 2500 उरायचे, त्यात गाडीमध्ये पेट्रोल आणि हे फ्रूट सॅलड, त्याच्यातच इतके पैसे उडाले ना की कोणत्या मुलीसोबत कॉफी जरी प्यायला जायचं ना फक्तच कॉफी, अजून काही नको बाबा, आणि तुला ग्रीटिंग वगैरे काही नाही, असं आवडलं तर आवडलं नाही तर आय एम गोइंग बॅक टू फ्रूट सॅलड। अरे जीवकी प्राणी, मग इतकं दुःख वाटतं यार, ते तिकडचं कामच बंद झालं, तुला कळलं हे बघ असं ते बोल असतं।
फ्रूट सॅलड मी तुला सांगते,
ऍपलची बाजूला
हो समुद्राला मिळतं नळ स्टॉपला, तिथे जा आणि त्यांना फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम सांग, मी सुद्धा अनेक वेळेस जाऊन फ्रूट सॅलड खाते समुद्र। कुठली एक स्पर्धा होती की ज्यात तुला खूप अपेक्षा होत्या की मी जिंकणार आणि तू नाही जिंकू शकला, असे काही पण किस्से असतील तुझे?
तो 4 वर्षाचा प्रवासच होता, म्हणजे फर्स्ट इयरला आम्ही करंडक जिंकलो फिरोदिया, म्हणजे आलेल्याच आय टेस्टेड सक्सेस, पण मला कोणी नो वन इव्हन टू कॉग्निझन्स ऑफ माय प्रेझेन्स, कारण माझे जे सिनियर होते त्यांना अभिनयाचं बक्षीस मिळालं, दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं। सेकंड इयरमध्ये मी खास आपल्यासाठी नावाची एकांकिका केली, ती लोकांना इतकी आवडली, मला वाटलं झाला नेक्स्ट स्टार तर मीच। त्याच वर्षी मी जेव्हा फिरोदिया केला तो इतका घाण झाला की म्हणजे लिटरली शो संपल्यानंतर मी असं तोंड आता 6-7 शोज तर करावं लागतात ना, मी असं तोंड लपून पळायचो। तेव्हा ॲक्च्युली कळलं की तुम्ही ग्रांटेड घेऊ नका काही, आणि तेव्हा डेस्परेटली मला वाटलं होतं की यार आपल्याला बेस्ट ॲक्टर मिळाला पाहिजे। तिन्ही वर्ष डिसअपॉइंटमेंट होती मला, तिन्ही वर्ष नाही मिळालं। फायनल इयरला दोन्ही फिरोदिया आणि पुरुषोत्तम दोन्ही याच्यात फर्स्ट प्राइज मिळालं आणि दोन्ही याला COAP जिंकलं। पुरुषोत्तममध्ये होती गुंफण, ज्यात मी आय प्लेड द रोल ऑफ अ 75-year-old पर्सन, आणि फिरोद्यामध्ये खेळ मांडला। आणि इट हॅपन की आफ्टर अ स्पॅन ऑफ 30 इयर्स COAPने एकाच वर्षी दोन्ही करंडक जिंकले होते। सो ते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येतात ना की बातम्या येतात COAP ब्रिंग्स इट बॅक आफ्टर अ स्पॅन ऑफ 30 इयर्स, ते बघूनच असं माहिती आहे अरे काय भारी वाटायचं ते। तर ते 3 वर्ष पण डिसअपॉइंटमेंट होती, थोडं थोडं मिळायचं पण जे हवं होतं ते नाही, तिन्ही वर्ष नाही मिळालं पहिले।
असं पण असतं ना की काही लोक टोमणे मारतात की ह्याने बाबा आपल्या इंजिनिअरिंगचं सीट वायाच घालवलं, असे पण असतील ना। तर त्याच्यानंतर जेव्हा तू कम्प्लिटली ह्या फील्डमध्ये जायचं ठरवलंस, तर ते कधी ठरवलंस आणि कधी त्याची सुरुवात कशी झाली?
नाही, मी फर्स्ट इयरला ज्या सरांना भेटलो, बाबांचे मित्र होते तिकडे, त्यांना मी जाऊन भेटलो, ते म्हणे हां सांग काय करायचं आहे, मला कल्चरल सेक्रेटरीला भेटायचं आहे, प्लीज हेल्प कराल का? ते म्हणे ओके, तुला काय करायचं आहे? तू मला ॲक्टर व्हायचं आहे। काय तुला ॲक्टर व्हायचं आहे? हां, म्हणून मी COAP चालू आहे का? हा, कारण इकडचं कल्चरल ग्रुप खूप चांगलं आहे असं मी ऐकलं आहे। ते म्हणे मला तुझी क्लॅरिटी आवडली, म्हणे गुड, ठीक आहे। मग त्यांनी फोन केला आणि तसं मग आजही सांगतात ते की ती क्लॅरिटी चांगली होती, पण जे लोक मला म्हणतात ना की ह्यांनी तर एक डिग्री वेस्ट केली, मी त्यांना विचारतो की ठीक आहे, मी ॲक्च्युली तुम्ही 12वीनंतर जर मला भेटला असतं आणि म्हटलं असतं की तू ॲक्टिंग कोर्स कर न्यूयॉर्कला जाऊन, 40-50 लाख मी देतो, त्याच्यानंतर ये इंडियात, नाही झालं जर तुला ॲक्टिंगमध्ये नाही चाललं तू, तर मी तुझं घरचं जेवण सगळं तुला मी पोचतो, तसं म्हटलं असतं तर मी इंजिनिअरिंग नसतं केलं। मला वाईट एका वाटतं की COAPमधली जी एक टीचर होती, ज्यांनी मला कधी शिकवलं नाही, मला नाव पण आठवत नाही, माझा एक मित्र नागपूरचा अमोघ, ती काहीतरी फॅमिली त्यांना ओळखते, तर तेव्हा ती म्हणे हे COAPमध्ये ते तुमच्या वैभव तत्वादीसारखे मुलं असतात म्हणे काही, त्यांना आम्हाला पास करावं लागतं आणि मला माहिती आहे ते इंजिनिअरिंग करणार पण नाही. मला असलं रागाला म्हटलं, एक तर ही बाई कोण मला माहिती नाही, यांनी मला कधी शिकवलं नाही, मी कधी पासिंग मार्कासाठी कोणाकडे भिका मागितलं नाही, मी स्वतःचं स्वतः पास झालो आणि असं कसं म्हणू शकता तुम्ही. त्या मॅडम कधी भेटल्या नाही मला पर्सनली, त्याच्या दिवशी भेटतील ना मला, मी पर्सनली सांगितलं की मॅडम म्हणजे आपण एकमेकांना दोघं काळे का गोरे हे पण ओळखत नाही, आणि यू कॅनॉट मेक अ स्टेटमेंट लाईक दिस की यांना पास करावं लागतं. सॉरी मॅम, मी आजही सांगतो आय एम नॉट अ गुड इंजिनियर, पण मी माझ्या याच्यावर 4 वर्षात पास झालो. तर असे काही लोक मग नंतर फार लक्ष द्यायचं नाही.
आणि मग त्यावेळेस मला वाटतं आईचे डबे फार महत्वाचे असतात. कधीतरी तुम्ही दिवाळीला जातात आणि मग तुम्ही लाडूचे डबे घेऊन येतात, मग तुम्ही फराळाचे डबे घेऊन येतात, कुठले डबे तुझी आई तुला पाठवायचे?
तर मी पुण्यात असताना नारळाचे लाडू ते 4-5 दिवसच चांगले राहायचे, कारण नाही तर मध्ये खराब होतात. तर नारळाचे लाडू खूप
आई पाठवायची.
हा, आणि मग इतर लोक पण खायचे. तर ते फ्रूट सॅलड तर काय कॅरी करू शकत नाही. अरे रेज होतं माहिती आहे, मी फेमस होतो कामत मध्ये, ते आले की मला न विचारता फ्रूट सॅलड आणायचे, और एक लाव आणि तो वेटर जातो और एक अभी ऑर्डर करतो अभी करतो.
म्हणजे दोन ठरलेले असायचे का बॅक टू बॅक?
बघ ना, 9000 फ्रूट सॅलडवर जायचे ना, रोज जर तू खाल्ले 2 फ्रूट सॅलड तर 300 रुपये गेले ना, 300 × 30 हा म्हणजे झालंच ना 9000.
मग त्यानंतर तू कधी कुठला जॉब केला का? कारण असं असतं ना की आपण कधीतरी करू नाही बघतो, इव्हेंट्स मध्ये काम करतो असं करतो, तसं काहीच नाही केलंस तू?
मला सीओपीच्या टीचर्सनी पण खूप सपोर्ट केला. कधी प्लेसमेंटसाठी एकदाच फक्त गेलो होतो, बाबा म्हणे अरे बघून तर कसं असतं, आता ते पण अनुभव घे ना, तू जॉईन नको करू पण जाऊन फक्त की. तर मी मला आठवतं सीओपीचं ऑडिटोरियमला गेलो होतो मी कॅम्पस प्लेसमेंट, पहिली जी टेस्ट असते ना ते रिटर्न टेस्टसाठी, तर तिकडे असते ना बायका असतात सोफिस्टिकेटेड एचआर मॅनेजर्स, माझे काही मित्र, त्यांनी मला पाहिलं, अरे वैभ्या पहिला हा काय करतोय हे उठे, ते आले म्हटलं प्लीज हे बघा तमाशे करू नका इकडे, मला तू कशाला तू ऍक्टर बनणार तू हे करू नको, म्हटलं नाही मला मी अनुभव घ्यायचे, अरे उठ. त्यांनी मला उठवलं, त्या बाईला सांगितलं ही इज मेड फॉर समथिंग एल्स, आणि मी मला काढलं तिकडून बाहेर, मी ती एक्झाम नाही देऊ शकलो.